पूर्वजांची जी भावना होती ती परमेश्वराप्रती अथाह होती, आणि म्हणून ते म्हणायचे जिथे पा तिथं देवच देव। पण वास्तविक तिथं काही देव नसायचा, त्यांची भावना होती। आणि आपण लोकांनी त्यांच्या भावनेला ओळखलं नाही, फक्त त्यांच्या शब्दाला धरून बसलो आणि लागलो म्हणायला की जिथं पा तिथं देवच देव। हे कसं शक्य आहे? जसं आपण पाहतो की एक लहान बाळ ज्यावेळेस कुठेतरी चुकत असतो तेव्हा त्याची आई त्याला समजून सांगते की बाळा, हे तू जे करत आहे हे तुझं चुकीचं आहे, तू असं वागू नको, तू असं उलट बोलू नको किंवा तू चोरी करू नको। आई त्याला शिकवण्यासाठी एक कथा सांगते, गोष्टीच्या रूपात ती त्या बाळाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते। ती आपल्या बाळाला समजून सांगते की हे बघ, एक पोपट दुसऱ्या पोपटाला सांगत होता की चोरी करणं हे चांगलं नाही, हे वाईट आहे, याच्याने पोलीस येणार आणि धरून नेणार, जेलमध्ये ठेवणार। या पद्धतीने आई बाळाला समजून सांगत होती। पण बाळाने गोष्ट ऐकून घेतली आणि शाळेत गेल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला सांगायला सुरुवात केली। तो म्हणू लागला की आपल्या मित्राला तो म्हणू लागला, अरे मित्रा, तुला माहिती आहे माझ्या आईला पोपटाची भाषाही कळते। वास्तविक आईला हे सांगायचं नव्हतं की मला पोपटाची भाषा कळते, पण आईला हे सांगायचं होतं चोरी करणं किंवा वाईट बोलणं हे चुकीचं आहे। पण मुलांनी काय घेतलं, आईला जे सांगायचं होतं ते राहिलं बाजूला, आणि आईने जे काही समजून सांगितलं त्याला कथेच्या रूपात त्या गोष्टीला त्यांनी धरलं आणि मित्राला लागला बोलायला की तुला माहिती आहे का की माझ्या आईला पोपटाचीही भाषा कळते। आज अक्षरशः आपल्या बरोबर पण तेच घडत आहे। आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांना जी भावना होती देवाप्रती, ती भावना आपण बाजूला ठेवली आणि अक्षरशः त्यांनी उच्चारलेले शब्द तेच आपण धरून बसलोय की त्यांनी सांगितलं जिथे पा तिथं देवच देव, म्हणजे खरोखर परमेश्वर हा सर्वव्यापी असावा। पण असं शक्य नाहीये, परमात्मा हे सगळ्यांमध्ये व्यापलेले नाहीये। हो, आज आपण पाहतो की ज्यावेळेस दोन व्यक्ती भांडतात आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी भांडताना एखाद्या प्राणीचं नाव घेऊन त्याला संबोधित केलं, त्याला किती राग येतो, किती वाईट वाटतं, त्याला ते आवडत नाही आणि भांडणं अजून वाढतात। आणि ते समजा आपण म्हणत असलो की परमात्मा हा सर्वव्यापी आहे, कुत्र्यातही आहे, मांजरीत पण आहे, गाढवात पण आहे, जे काय प्राणी आपल्याला दिसताय या सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे, तर वाटत नाही की एका प्रकारे आपण परमेश्वराचा अपमान करतो? हा खूप मोठा परमेश्वराचा अपमान आहे त्याला सर्वव्यापी म्हणणं। ही आपण खूप मोठी ग्लानी परमेश्वराची करतोय की परमात्मा सर्वव्यापी आहे। हे एका प्रकारे परमेश्वराला तसं पाहिलं गेलं तर खूप मोठी शिवी देखील आहे। म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे असं आपण कधीही म्हणू नाही, कारण की तो एक आहे, निराकार आहे, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण ते म्हणजे परमधाम आहे। तुम्ही एक आहात, तुम्ही आता आपल्या घरी बसून कार्यक्रम बघत आहात, आपल्याला भेटायला कोणी आलं तर साहजिक म्हणणार की खोलीत बसले कार्यक्रम बघत आहे, असं थोडी म्हणणार की इथं बसून ते कार्यक्रमही बघत आहे, बाहेर फिरायलाही गेले आहे, ते बाहेर जॉगिंग पण करताय किंवा ते दूध घेण्यासाठी दुकानात गेले। नाही, एक व्यक्ती आहे एका ठिकाणी असणार आहे, एक व्यक्ती अनेक ठिकाणी एका वेळेस जाऊ शकत नाही। त्याच प्रकारे परमात्मा निराकार आहे, एका ठिकाणी बसूनच संपूर्ण या सृष्टीचं ते नियंत्रण करत आहे। असं पण ज्यावेळेस आपण ग्राउंड फ्लोरवर असतो तर आपण फक्त तेवढंच पाहू शकतो जिथे आपली दृष्टी जात आहे, त्याच्या पलीकडं आपण पाहू शकत नाही। पण आपण उंच टेकडीवर किंवा बिल्डिंगच्या एकदम पाचव्या किंवा सहाव्या मजल्यावर आपण जाऊन उभं राहिलात तर आपल्याला खूप काही दिसत असतं, खूप काही आपण पाहू शकतो, लांबपर्यंत आपली दृष्टी जाते आणि खूप काही आपण पाहू शकतो। परमात्मा या सृष्टीच्या वर राहणारा आहे, सृष्टी ही खाली आहे आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण परमधाम आहे। परमधाम वरून परमात्मा संपूर्ण या सृष्टीचं नियंत्रण करत आहे किंवा संपूर्ण या सृष्टीला पाहत आहे। त्यांना आवश्यकता नाहीये सगळ्यांमध्ये व्यापक व्हायची। किंवा महाभारतात पण आपण पाहिलेला आहात, एक संजय एक व्यक्ती एका ठिकाणी बसून संपूर्ण महाभारत पाहत होता, एक व्यक्ति एक संजय एका ठिकाणी बसून संपूर्ण महाभारत पाहू शकतो काय? परमात्मा आपल्या ठिकाणी बसून परमधामला बसून परमधाम मध्ये बसून संपूर्ण या सृष्टीचं नियंत्रण करू शकत नाही का? अवश्य करू शकतात, त्यांना काय गरज आहे सगळ्यांमध्ये व्यापक व्हायची? परमात्मा अजिबात कोणामध्ये असं या पद्धतीने व्यापक होत नाही, ते एक आहे, निराकार आहे। आणि ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते तेव्हाच ते या सृष्टीवर अवतरित होतात। त्याचबरोबर परमात्मा सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान देखील आहे। अनंत शक्ती परमात्म्यात आहे। ज्यावेळेस आपण एखाद्या संकटात अडकतो, न कळत आपण परमेश्वराला हाक देतो आणि म्हणतो, हे परमेश्वरा तुम्हाला सहन करण्याची शक्ती दे। सहन करण्याची शक्ती आपण ईश्वराकडूनच मागत असतो। किंवा कोणी आपल्याला फसवत असलं तर अशा वेळेस आपण परमेश्वराला हाक देतो आणि म्हणतो, हे परमेश्वरा अशा वेळेस मी काय निर्णय घ्यावं, तुम्हाला निर्णय करण्याची शक्ती दे। किंवा तुम्हाला पारख शक्ती दे की अशा सिच्युएशनमध्ये मी काय करायला हवंय। कोणी आपल्याला मदत करत नसेल तर आपण परमेश्वराला बोलवतो आणि म्हणतो, सहयोगाचा हात किंवा सहयोगाची शक्ती तुझी माझ्याबरोबर असू दे। म्हणजेच की परमात्मा हा सर्व शक्तिमान आहे, अनंत शक्ती त्याच्यात आहे, सर्वज्ञ आहे, सगळं काही जाणणार आहे, पण तो सर्वव्यापी नाहीये। परमात्म्याला सर्वव्यापी म्हणणं ही खूप मोठी चूक आहे। म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आजपासून आपण हे दृढ निश्चय करूया, आज संकल्प करूया की आजपासून आपण कधीही आपण आत्म्याचे पिता परमात्मा शिवबाबांना ईश्वराला कधीही सर्वव्यापी म्हणणार नाही। आपण कधीही सर्वव्यापी म्हणून त्यांचा अपमान करणार नाही, सर्वव्यापी म्हणून आपण कधीही त्यांची ग्लानी करणार नाही। व ते आपल्याला पतितापासून पावन बनवणारे आहे, असं पण आपले पतीच झालो कशामुळे, हेच तर कारण आहे वास्तविक। भगवानाला आपण सर्वव्यापी म्हणून आज आपण दुःखी झालो, अशांत झालो, समप्रधान झालो, पतित झालो, हेच आपल्याला कळालं नाही की आपण पतित होण्याचं कारण काय आहे। पतित होण्याचं एकच कारण आहे की आपण ईश्वराला सर्वव्यापी म्हणालेलो आहोत। आता आपल्याला हे दृढ संकल्प करायचा आहे की आपल्याला परमेश्वराला सर्वव्यापी न तर मानायचं आहे, न तर बोलायचं आहे। आणि समजा कोणी परमेश्वराला सर्वव्यापी म्हणत असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना हे समजून सांगायचं आहे की ईश्वर आपण आत्म्यांचा पिता आहे आणि तो सगळ्यांमध्ये व्यापक होऊ शकत नाही। आणि या पद्धतीने खास आज आपण पाहिला की ईश्वर सर्वव्यापी नाही आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे। आज थोडक्यात तुम्ही विचार करा की आपल्या दाराशी कुत्रा आलं, आपण त्याला खंडोबा आला असं समजून त्याला पोळी घातली, चपाती आपण ज्यावेळेस घालतो तो कुठली चपाती घालतो, लगेच हाक देऊन आपण म्हणणार, अगं शिळी चपाती आहे कालची ती घाल, म्हणजे शिळी चपाती आपण त्या खंडोबाला देतो। ठीक आहे, एकदा दोनदा तीनदा तो आला, चौथ्यांदा परत तो आला तर आपण त्याला हाड करतो। विचार करा, काय ईश्वर अशा रूपात येऊ शकणार आहे आणि ईश्वराला काय आपण हाड करू शकणार आहे? ईश्वर कधी अशा पशु प्राणींच्या रूपात येत नाही। ईश्वर एक साधारण मानवाच्या देहात येतात, प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या देहात, त्यांच्या शरीरात येऊन आपल्याला सत्य ज्ञान देतात, स्वतःचाही परिचय करून देतात आणि आपण कोण आहोत हेही परिचय करून देतात। आणि हे स्पष्टपणे सांगतात की हे आत्म्यांनो, तुमच्याकडून ही जी काही मोठी चूक झालेली आहे, मला सर्वव्यापी म्हणण्याची चूक, याच्यामुळेच तुम्ही आज दुःखी झालात, याच्यामुळेच तुम्ही पतनाला पोहोचलात, याच्यामुळेच तुम्ही पतित झालात। आणि विशेषतः सर्वव्यापी परमेश्वराला म्हटल्यामुळेच आज तुम्ही पहा भारताची जी दुर्दशा झाली आहे। आज मोठे मोठे साधू संत भले त्यांच्यात ज्ञान आहे, परंतु भगवान होऊ शकत नाही। भगवान आणि देवात्मा यांच्यात खूप अंतर आहे। भगवान एक आहे, देव अनेक आहे। भगवान निराकार आहे, सर्व आत्म्यांचा पिता आहे, पतितांना पावन करणारा आहे आणि जन्म मृत्यू रहित आहे। परंतु देव अनेक आहे। आज आपण अनेक देव पाहतो, श्री नारायण, श्री लक्ष्मी, श्री कृष्ण, श्री राधे, श्री राम, श्री सीता, अनेक देव आपण पाहतो। परंतु प्रत्येक देवाला एक रूप आहे, त्यांना एक शारीरिक रूप आहे आणि दैवी गुण आहे त्यांच्यात, परंतु परमात्मा गुणांचा सागर आहे आणि देवी देवता हे जे आहे हे देवी गुणांनी संपन्न आहे. देवी देवतांना स्वतःचं शरीर आहे, जन्म आहे तर मृत्यू अवश्य आहे, परंतु परमात्मा कधीही जन्म मृत्यूच्या फेरीत येत नाही. ज्या अर्थी आपण हे पाहत आहोत की परमात्मा एक आहे आणि देवात्मा हे अनेक आहे, देवात्मा परमात्मा बनू शकत नाही, तर आजच्या या कलयुगी मनुष्यात्मे हे देवता हे भगवान कसे होऊ शकणारे? भगवान होऊ शकत नाही. अहम ब्रह्मास्मी किंवा शिवोहम म्हणणं हे चुकीचं आहे. आपण शिव नव्हे, आपण शिवाचे मुलं आहोत. अहम ब्रह्मास्मी म्हणजे आपण ब्रह्मतत्व आहोत हे समजणं पण चुकीचं आहे, कारण की ब्रह्मतत्व हे राहण्याचं ठिकाण आहे, घर आहे. घर वेगळं आणि घरात राहणारे व्यक्ती वेगळे असतात. आपण असं म्हणणार नाही हे घर म्हणजेच मी, नाही. घर वेगळं आहे, आपण वेगळे आहोत. त्याच पद्धतीने ब्रह्म महतत्व हे आत्म्याच्या राहण्याचं ठिकाण आहे. जसं तुम्हाला पहिल्या पाठमध्ये सांगण्यात आलं की आपलं घर जे परमधाम आहे, परमधामाला अनेक नावं आहेत. परमधाम, मुक्तिधाम, शांतीधाम, निर्वाणधाम, ब्रह्मलोक, परलोक, ब्रह्म महतत्व हे आहे आपल्या घराची नावं. आता घरात राहणारे आपण मनुष्य आत्मे आहोत, परंतु आपण स्वतः अहम ब्रह्मास्मी होऊ शकत नाही. ते एक तत्व आहे आणि आपण आत्मे आहोत. आपण आत्मे परमधाम रहवासी आहोत. तर या आधारे आपल्याला स्पष्ट होत आहे की ईश्वर हा वेगळा आहे, आत्मा आत्मे हे वेगळे आहे आणि त्याचबरोबर तत्व राहण्याचं जे ठिकाण आहे हे देखील वेगळं आहे. हे एक होऊ शकत नाही. तर आपण सर्वजण परमेश्वराची मुलं आहोत आणि या पद्धतीनेच आपण परमेश्वराची आठवण करू आणि त्यांच्याकडून आपण ज्ञान, शक्ती, गुण घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण स्वतःला देवी गुणांनी सज्ज करू. अर्थात या जपन आसुरी गुणांनी भरपूर झालोय, त्या आसुरी गुणांना आपण समाप्त करून दैवी गुण धारण करू आणि देवतुल्य मनुष्य किंवा देवतुल्य देवी देवता सारखा आपण बनू. परंतु देवी देवता सारखा आपण तेव्हाच बनवू शकू जेव्हा आपण परमपिता परमात्मा शिवबाबांची आठवण करू या पद्धतीने की तुम्ही आमचे पिता आहात आणि मी तुमची संतान आहे. तसं ना, आजपासून आपण परमेश्वराला आपले पिता समजत त्यांना आपण आठवण करूया आणि आपल्यामध्ये जे काही विकार आहे या विकारांना आपण समाप्त करूया. ओम शांती.